जिंदगी में अवां केड़ो रस्तो चूंडींदा? जनाब यसु बिन रस्तन जो जिक्र कयो हो, हिक वेकरो ऐं बियो सोढ़ो। वेकरो रस्तो बुराइन जो रस्तो आहे, पोए बि हर शख्स इन ते हलण लाइ तयार आहे, छो त ॾाढो आसान आहे, पर इहो हलाकत ॾांहुं वठी वञे थो। जेकॾहिं को शख़्स जनाब यसु ते ईमान आणे थो ऐं उन जे हुकमनि ते हले थो, त हू वेकरो रस्तो छॾे तंग ऐं सोढ़े रस्ते ते हलणु शुरू करे छॾे थो, जेको ख़ुदा ताला वटि आहे। सोढ़ो रस्तो हमेशह जी हयाती ॾांहुं वठी वञे थो, जेको ख़ुदा ताला वटि आहे। छा अव्हां जनाब यसु ते ईमान आणणु चाहियो था? हर शख़्स खे फ़ैसिलो करणो पवंदो त हू वेकरो रस्तो अख़्तियार करणु चाहे थो या सोढ़ो।